रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर घर से लाइव महक आपके लिए हाजिर है लेकर एमएच 935। आपलं प्रशासन, आपलं नांदेडचे जे सगळे अथॉरिटीज आहेत, तर ये करोनापासून वाचण्यासाठी आपल्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत आणि आपणही त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे। आपल्या आजा मेयर आहेत, प्रथम नागरिक आहेत, दीक्षा धबाले मॅम, त्यांचं आपल्याला काय एक मेसेज आहे।
नमस्कार, मी दीक्षा कपिल धबाले, महापौर आणि या नांदेड शहराचे प्रथम नागरिक। रेड एफएम नांदेड शहराचे प्रथम नागरिक या नात्याने माझे सर्व नांदेड शहरातील जनतेला असे आव्हान आहे की सर्व जनतेने तसेच सर्व जगात तसेच नांदेड शहरात करोना व्हायरसने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा। विनाकारण घराबाहेर पडून आपल्या आणि आपल्या परिवाराच्या आरोग्याशी खेळू नका, आपल्या आरोग्याची काळजी घ्या। बाहेरील शहरातून आलेल्या नागरिकांना असे आव्हान आहे, सर्वप्रथम आपल्या आरोग्याची तपासणी करावी आणि नंतरच घरात जावे, त्यासाठी महापालिका आणि
सर्दी ताप खोकला वगैरे जाणवला, 10 वर्षाखालची मुलं आणि जर का 60 वर्षावरची वृद्ध असतील तर त्यांना लगेचच डॉक्टरांकडे घेऊन जायचं आणि हा बिलकुल अंगावरती काढायचं नाहीये। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम कहता है स्टे सेफ बी हेल्दी बी हॅपी, बजाते रहो।